लोकदीपो भव। आषाढात आभाळ भरल्या कातळवेळी हिरवाई चमचमणारे काजवे हळूहळू मोठे होत एक दिवस समाजाला प्रकाशवाट दाखवणारे लोकदीप होतात। जेव्हा लोकांच्या आयुष्यात संजीवक प्रकाशाने उजळून निघतात तेव्हा नव्याने प्रकाशणाऱ्या काजव्यांना दिव्य आशीष मिळतात। लोकदीपो भव, लोकदीपो भव।